हॅलो, गुड इव्हनिंग मॅम. फ्रान्सिस किमधून वैभव बोलतोय. हा मॅम, तुम्ही कॉल केला होता प्रॉपर्टीच्या रिलेटेड, त्यामुळे तुम्हाला इव्हेंटची इन्फॉर्मेशन दिली होती. तर तुम्ही इव्हेंट व्हिजिट केला होता का?
नाही.
काही प्रॉब्लेम नाही. या संडे पर्यंत आम्ही इव्हेंटचे जे आमचे ऑफर्स आणि डिस्काउंट तुम्हाला सांगितले होते ते एक्सटेंड केले आहे. तर तुम्ही कोणती जर जी साईट तुम्हाला जास्त आठवड्यात हवा आहे त्या साईटला तुम्ही व्हिजिट केलं तर तिथे तुम्हाला ऑफर्स आणि डिस्काउंट मिळतील मॅम या संडे पर्यंत. तर तुम्ही व्हिजिट करू शकता का? ओके, म्हणजे परांच्यामध्ये केला का दुसरीकडे? ओके मॅम. ओके मॅम, आता तुम्हाला म्हणजे इंटरेस्ट नाही आहे का दुसऱ्या याच्यामध्ये? ओके ओके. जे काही इन्फॉर्मेशन हवी असेल ती मला विचारा प्राइसिंगच्या रिलेटेड, मी तुम्हाला सांगतो. वन बी एच के एरिया वाईज डिफरन्स असते. आमचे प्रोजेक्ट चालू आहेत आपला भुगाव, हिंजवडी, वाकड, पाथरवडे, राहटणी, बानेर, देन पावधान, सिंहगड रोड, धायरी, खेडशेवापूर, कर्वे रोड, चांदणी चौक, अशा सगळे आमचे प्रोजेक्ट चालू आहे. राहटमध्ये मॅम ऍक्च्युअली 2 BHK अवेलेबल, 1 BHK अवेलेबल नाही, तिथे फक्त 3 BHK फक्त तिथे अवेलेबल आहे. त्याची आहे मॅम 85 लॅक्स ऑनवर्ड. पाथवडेमध्ये मॅम 1, 2 आणि 3 BHK तिन्ही अवेलेबल आहेत. 1 BHK जो आहे त्याचा कार्पेट एरिया तुम्हाला पडेल 400 ते 450 स्क्वेअर फूट. त्याची प्राइसिंग जाईल 45 लॅक्स ऑनवर्ड. अँड देन 2 BHK जो आहे तो 600 स्क्वेअर फूटचा एक आहे आणि 100 स्क्वेअर फूटचा एक आहे कार्पेट एरिया. त्याच्यामध्ये जर 600 स्क्वेअर फूट जो आहे ना त्याची प्राइसिंग जाते 65 to 70 लॅक. आणि 800 स्क्वेअर फूट जो आहे तो 78% पुढे. आणि त्यानंतर 3 BHK आहे त्याची कार्पेट एरिया आहे 1100 to 1200 स्क्वेअर फूट. आणि त्याचं प्राइसिंग 1.10 करोड ऑनवर्ड. ओके मॅम, पण तुम्हाला म्हणजे धायरी वगैरे चालेल? हिंजवडी भूगाव वगैरे मॅम, भूगाव म्हणजे चालेल. ठीक आहे मग, काय असेल हिंजवडीला तर मी सांगतो तुम्हाला. ओके, थँक्यू.